नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अनुदान लाभार्थ्यांना पूर्णपणे देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे बँकांना निर्देश. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण आणि राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वत्र साजरा. आता सविस्तर बातम्या. पालघर जिल्ह्यात नियोजित वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. हे बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर नौकानयान आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. ते आज पालघर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. आशिया खंडातील हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या 10 बंदरांमध्ये याचा समावेश असेल. समुद्रात सुमारे 1400 हेक्टर जागेवर भर टाकत जाणार असून यात 9 कंटेनर टर्मिनल असतील. याद्वारे वर्षाला 300 दशलक्ष मेट्रिक टन सामानाची वाहतूक होईल अशी अपेक्षा आहे. या बंदरामुळे 12 लाख लोकांना अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि आत्मनिर्भर भारतात हे बंदर एक महत्वाची भूमिका बजावेल असं सोनोवाल यांनी नमूद केलं. इथल्या रोजगारासाठी आवश्यक कौशल्य स्थानिक युवकांना शिकवली जातील अशी माहिती या विभागाचे सचिव टी के रामचंद्रन यांनी दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्काची घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीनं आज मुंबईत झालेल्या द रिअल इस्टेट फोरम 2024च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनानं महिलांना गृहखरेदीमध्ये 1% मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. दिल्लीतील प्रसिद्ध मराठी महाराष्ट्र एम्पोरियममध्ये आजपासून महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच्या प्रदर्शन आणि विक्रीला उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं भरवलेल्या या प्रदर्शनाला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या 1 सप्टेंबरला CDS म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी 9 ते 11, दुपारी 12 ते 2 आणि 3 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. तर NDAची परीक्षा सकाळी 10 ते 12:30 आणि दुपारी 2 ते 4:30 या वेळेत घेतली जाणार असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी असून या प्रकरणी दोषींवर कारवाई होणारच अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान बोलत होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना लाडकी बहीण योजनेत बीड जिल्हा राज्यात 3रा क्रमांकावर असल्याचं सांगितलं. राज्यात कणा नसलेलं सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना काल घडली. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या ट्विट संदेशात हे मत व्यक्त केलं. या राज्यात महिला मुलींसह सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच, पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नसल्याची टीका त्यांनी आपल्या संदेशातून केली आहे. याआधी यूपी बिहारला असे प्रकार घडत असल्याचं ऐकिवात होतं, मात्र आता महाराष्ट्रातही असे प्रकार पाहून वेदना होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीक कर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश राज्याचे पणन मंत्री तसंच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व सरकारी योजनांबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर या 4 तालुक्यात पीक विम्याची रक्कम काही कारणास्तव वितरित झाली नाही. याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पीक विमा कंपनीसाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध उद्यान विकास आणि इतर कामांचं आज पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बोलत होते. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षी 29 ऑगस्ट 2023 रोजी पुकारलेल्या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्यानिमित्तानं जरांगे आज गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची आंतरवली सराटी इथं बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राष्ट्रीय क्रीडा दिन आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सांगली हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार तसंच प्रोत्साहनात्मक अनुदानप्राप्त शाळांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मानवी मनोऱ्यासह काही क्रीडा प्रकारांचं प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय छात्रसेना एनसीसीच्या शहरातल्या विद्यार्थ्यांची यावेळी रन फॉर फिटनेस ही दौड घेण्यात आली. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील खेळाडूंनी देश आणि राज्य पातळीवरील विविध खेळात यंदा विद्यापीठाला 33 पदकं प्राप्त करून दिली आहेत. या खेळाडूंना पुढील डिसेंबर जानेवारी महिन्यापासून विद्यापीठातील इनडोअर मल्टीपर्पज हॉलमध्ये जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू महानवर बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2023-24 आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या संगमेश्वर महाविद्यालयाला पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान करण्यात आला. मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस रेल्वेगाडी आजपासून सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली. या कार्यक्रमाला रेल्वे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी विशेष गाडी असावी या स्थानिकांच्या मागणीवरून ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज नागपूर इथं संविधान चौकात नारी न्याय आंदोलन करण्यात आलं. महिलांना न्याय देण्याकरता देशातील अनेक राज्यात नारी न्याय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी यावेळी दिली. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत वाहन फेरी काढण्यात आली. क्रांती चौक झाशी राणी पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदरील रॅलीचा समारोप झाला. मालवणमधील राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथल्या शांताई मंगल कार्यालयात उद्यापासून 1 सप्टेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य या विषयावर डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी बाबळगाव पोलीस मुख्यालयात नुकतीच पथकनिहाय होमगार्ड नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अनुदान लाभार्थ्यांना पूर्णपणे देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे बँकांना निर्देश. आणि राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.